चीनी मंडी .com पॉडकास्ट।
माळेगाव सहकारी साखर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं जोरदार पुनरागमन। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मोठं यश मिळाल्यामुळं सत्ताधारी असलेल्या रंजन तावरे आणि चंद्रकांत तावरे या गटाला जोरदार धक्का बसला आहे। एकूण 21 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलला 16 जागा मिळाल्या आहेत, तर भाजप पुरस्कृत तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलला केवळ 5 जागा मिळाल्या आहेत। माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीचे निकाल हाती आले आहेत। या निकालानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत गटानं एक हाती विजय मिळवला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। काही करून ही निवडणूक जिंकायचीच असा चंग बांधून गेले 4 दिवस अजित पवार या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून होते। अजित पवार यांच्या वर्चस्वातून धक्कादायकरित्या तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलनं मागच्या निवडणुकीत हा कारखाना ताब्यात घेतला होता, मात्र गतपराभवाचा वचपा काढत अजित पवार यांनी पुन्हा एकदा माळेगाव कारखान्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे। दरम्यान उर्वरित राखीव असलेल्या 5 जागांवर मतमोजणी सुरू आहे, मात्र इथंही मोठ्या फरकानं निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवारच आघाडीवर आहेत। दरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी दोन्ही पॅनलचे प्रत्येकी 21 आणि 14 अपक्ष उमेदवार आहेत। या निवडणुकीसाठी 23 फेब्रुवारी या दिवशी मतदान पार पडलं। महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा या कारखान्याचे सभासद आहेत, त्यामुळे या कारखान्यात घडणाऱ्या घडामोडींवर सर्वांचंच लक्ष असतं।